डायरेक्टर्स डायरी 21 ऑगस्टसाठी. भगवान महावीरांनी पुरुषाला जे 8 मूलगुण पाळायला सांगितलेलं आहे त्यातला एक असा आहे की परस्त्रीला आई किंवा बहीण माना. पण सध्याची परिस्थिती पाहिली तर याच्या अगदी उलट चित्र दिसतं. वर्तमानपत्रामध्ये दर 2 दिवसांनी बलात्काराच्या बातम्या येतात. कुठं अल्पवयीन मुलीवर बलात्कार होतो तर कुठं स्त्रीवर सामूहिक बलात्कार केला जातो. या बातम्या वाचून मन विषण्ण होतं. भारतात प्रत्येक 2 तासामागे 1 बलात्कार होतो असं एका पाहणीमध्ये आढळून आलेलं आहे. बलात्काराच्या बातम्या प्रसिद्ध होतात, त्या वाचून मनाला वेदना होतात, पण जे बलात्कार करतात त्यांचं पुढं काय होतं? या पाहणीत पुढं असं म्हटलंय की 7 पैकी 6 केसेसमध्ये बलात्कार करणारे पुरुष सुटतात आणि राजरोसपणे समाजात वावरतात, पुन्हा आणखी असंच एखादं भक्ष शोधण्यासाठी. अनेक सामाजिक संघटनांनी वारंवार विनंती आणि अर्ज करूनही 1860च्या बलात्काराच्या कायद्यात अद्यापही काही सुधारणा झालेल्या नाहीत. 1980च्या डिसेंबरमध्ये लोकसभेत यासंबंधी एक बिल मांडण्यात आलेलं होतं. काही दिवसांपूर्वीच दिल्लीत महिला दक्षता समितीतर्फे बलात्कार या विषयावर एक परिसंवादही आयोजित करण्यात आलेला होता. त्यात प्रामुख्याने हे बिल त्वरित मांडलं जाऊन अनेक दुरुस्तींसह त्याचं कायद्यात रूपांतर व्हावं अशी एकमुखी मागणी करण्यात आली होती. बलात्काराचा गुन्हा कोर्टात सिद्ध होणं अनेक अडचणींमुळे शक्य होत नाही. एकतर बलात्कार झालेली स्त्री तक्रार करायलाच धजावत नाही, बदनामी आणि गुंडांच्या धमक्या यामुळे ती कोर्टात धाव घेत नाही. बरं, कोर्टात केस दाखल झाली तरी उलट तपासणीच्या वेळी विचारल्या जाणाऱ्या अनेक विचित्र प्रश्नांना तिला सामोरं जावं लागतं. स्त्रीच्या गत आयुष्याविषयी अनेक उलटसुलट प्रश्न विचारून ती चारित्र्यानेच कशी कलंकित आहे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणून वैयक्तिक गत आयुष्यातील त्या स्त्रीला उलट तपासणीला प्रश्न विचारले जाऊ नयेत अशी एक मागणी या परिसंवादात केली गेली. स्त्रीला अबला म्हटलं जातं. तिच्या या कमकुवतपणाचा फायदा घेऊनच तिच्यावर बळजबरी केली जाते. कुठलीही स्त्री आपलं शील प्राणापलीकडे जपते, ते एकदा भ्रष्ट झालं की ती कोसळते. बलात्कारानंतर अनेक स्त्रियांनी आपल्या जीवनाचा अंत करून घेतल्याची उदाहरणही आज आपण बघतो आहोत. अमेरिकेत बलात्कार विरोधी कार्य करणारी एक अभिनव संघटना आहे, SOS हे त्या संघटनेचं नाव आहे. SOS म्हणजे सेव्ह आवर सिस्टर्स. ज्या स्त्रीवर बलात्कार झाला असेल तिला ही संघटना धीर देऊन विविध प्रकारे मदत करते. या संघटनेचं दुसरं एक वैशिष्ट्य आहे, ज्या पुरुषाने बलात्कार केलाय हे समजलंय त्या पुरुषाचा फोटो अनेक प्रयत्नांनी मिळवण्यात येतो. त्या फोटोच्या मोठ्या आकारातील शेकडो प्रती छापल्या जातात आणि सगळ्या शहरामध्ये रस्त्यांवर इमारतींवर त्या चिकटवल्या जातात. फोटोखाली लिहिलं जातं, या माणसापासून सावधान. अशा प्रकारे त्या माणसाला बदनाम करून समाजाला त्यापासून सावध केलं जातं. आपल्याकडे सुद्धा अनेक महिला संघटना, सामाजिक संस्था याविषयी कार्यरत आहेतच. सर्वात महत्वाचं म्हणजे बलात्कार झालेल्या स्त्रीचं पुनर्वसन. अगोदरच ती अर्धमेली झालेली असते, तिच्या असहाय्यतेचा गैरफायदा उठवलेला असतो. समाजातील इतरांनी, नातेवाईकांनी तिला धीर द्यायला हवा, आत्महत्येपासून तिला परावृत्त करायला हवं. ज्या पुरुषाला ती जन्म देते त्याच्याच पाशवी अशा वासनांमुळे तिचं जीवन उद्ध्वस्त करून टाकलं जातं. आपण सर्वांनी याचा गंभीरपणे विचार केला पाहिजे असंच तुम्हालाही वाटतं ना?